là chính đấy.
Hari.
り。
त्या नामावर संपूर्ण लक्ष आपण ठेवू. नाम घेत असताना आणि नाम ऐकत असताना कुठलाही अवांतर विचार होणार नाही. फक्त नामच असेल घेताना आणि ऐकताना, बाकी विचार कोणताच नसेल. अशा पद्धतीने अगदी कसून नाम घ्यायचं आहे. ठेवून आधी एक मिनिट भर शांत बसू. आकाशात लक्ष आहे, तुमचं रामाकडे लक्ष आहे, तुमचं दोन नामांच्या मध्ये असणाऱ्या निर्विचारतेकडे लक्ष आहे आणि तुम्ही चिदाकाशातच जाणीव रूपाने आहात. तुमचं चिदाकाशाकडे लक्ष आहे, तुमचं नामाकडे लक्ष आहे, मध्ये असणाऱ्या निर्विचारतेकडे लक्ष आहे आणि लक्ष ठेवणारे तुम्ही चिदाकाशातच आहात. नामाकडे लक्ष ठेवणारे चिदाकाशात असणारे तुम्ही नामाच्या उच्चारणामुळे शांतीचा परमात्म्याचा स्पर्श अनुभवणारे होत आहात. जेव्हा दोन नामांमधील अंतर आहे तेव्हा तुम्ही शांती स्वरूप होऊन थांबत आहात. शांती परमात्मा स्वरूप शांती राखत तुम्ही देखील जाणीव नको फक्त चिदाकाशात अस्तित्व मात्र चैतन्य रूप शांत स्वरूप आपण केवळ आहोत. आता माझ्या पाठोपाठ नाम देखील घेऊ नका, या शांतीला सोडूच नका. मी एकदा नाम घेईन, आपण केवळ ऐकाल, शांतीतूनच ऐकाल. नामामध्ये जेव्हा अंतर असेल तेव्हा शांतीतच असाल. मी एकदाच नाम घेईन. याची आपल्याला जाणीव होईल. पण आता मिळालेली शांती न सोडता त्या शांतीत राहूनच उर्वरित आता जो काही तुमचा दिवस आहे, रात्र तिथं सुरू झाली असेल, झोपेपर्यंत जो काळ आहे तो या शांतीच्या समाधानाच्या अनुभूतीत आपल्याला व्यतीत करायचा आहे असं आपण ठरवूया. हरी 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 स्वामीजी नारायण.
हरी हरी मंगेश, तुम्ही जे जॉईन झालेत त्यांची नावं घेऊ का?
हो हो.
सगळ्यात पहिल्यांदा मंजिरी आणि रोहन पिंडवाले जॉईन झालेत. विश्वनाथ आणि मधुभावी.
स्वामीजी नमस्कार कर.
स्वामीजी नमस्कार करते.
जॉईन झाले कोण?
स्वामीजी नमस्कार करते.
झालं केंद्र, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा माझा नमस्कार.
नाम ऐकलं गेलं, सांगितलं गेलं माझ्याकडून आणि माझी साधना तुमच्यावर खूप चांगली झाली मंगेश. मी ठेवू आता
हो गजर करू का?
हो हो बरोबर आहे, गजर करायचा आहे. हरी हरी
बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
हरी हरी हरी.